आई तू बस अशी समोर, आज तुला सांगायलाच हवं, आज मला बोलायलाच हवं। तुझ्या चेहऱ्यावरले अनेक प्रश्न, माझ्या अशा नवतेपणाचा संभ्रम, माझ्या निरर्थक चिडण्यापुढचा तुझा सुन्नपणा, चौकी पहारे बंदिस्त करून मी सताड जागा असताना पलीकडे तुझा स्वस्थ कुशा बदलणं, माझी वाट पाहता पाहता तुझ्यावर उतरलेली झोप, उत्तर रात्री मी वाजवलेलं दार उघडतानाची तुझी काळजी, मी काय बोलू या सर्वांवर मला प्रश्नच ठाऊक नाही आई, मी उत्तर तरी काय देऊ। आई, अल्बर्ट कामू नावाचा एक लेखक होता, एकदा त्याच्या नायकाची आईच मरते तेव्हा तो रडत नाही, प्रेताजवळ उभा राहून कॉफी पितो, सिगारेट ओढतो, दुसऱ्या दिवशी मैत्रिणी बरोबर सिनेमा पाहतो, सहलीला जातो आणि लोक त्याला वेडा ठरवतात। तो रडला असता तर शहाणा काय अर्थ, तू मला जन्म देऊन मोकळी झालीस पण मी चिकटून राहिलोय ना तुला अजून काय अर्थ। तू म्हणतेस आता लग्न कर, खरच काय अर्थ, माझं माझ्या प्रेयसीला भेटणंही तसं निरर्थकच। मी मोठा झालोय, वयात आलोय, मला आठवत सुद्धा नाही मागे कधी तुझा हात माझ्या चेहऱ्यावरून फिरला होता ते। माझ्या केसांतून वाट काढत गेलेली तुझी ती बोट मला हल्ली खूप खूप आठवण येते त्यांची। आणि मग तुला शोधत या शहराच्या चक्रव्यूहातून मी तिच्यापर्यंत पोहोचतो। जेव्हा मी तिला पाहतो मला आठवत राहत तुझ मला छिटकारण। खूप वर्षांपूर्वी एका अपरात्री तुझ्या पुढ्यात मला आलेली जाग, तुझ्या छातीला पाहून जाणवलेलं काही। मी झोपेचं सोंग घेऊन तुझ्या छातीशी नेलेला हात तुझं मला छिटकारण, मी पुन्हा नेलेला हात आणि तू मला मारलेली चापटी, मी मोठा झालोय याची पहिली जाणीव। मला आठवतं हे सारं आणि मी बेभान वासरू होऊन बिलकतो माझ्या प्रेयसीच्या छातीला। ती मिटून घेते डोळे, फिरवू लागते केसांतून हात, तिच्या छातीतून येत नसतं दूध पण वाहत असतो एक प्रवाह तिच्या स्पर्शातून। मला हवा हवास वाटतो तो, त्याच्यातली आसक्ती। मी फसवला जात असतो तेव्हा माझ्या वयाकडून, माझ्या रक्ताकडून आणि तिच्यातल्या तुझ्याकडून। त्या श्वासांचं स्पष्टीकरण करण्याआधीच, त्या स्पर्शाचं स्पष्टीकरण करण्याआधीच मी भरून घेतो माझ्यात तिची ऊब। आणि त्यावेळेस आपल्या पोराचं सगळं चांगलं व्हावं म्हणून तू वर्षानुवर्ष करत असलेल्या चतुर्थ्या, एकादशा, तुझी सारी व्रत वैकल्य असह्य उभी असतात आमच्या भोवताली। ही भरकट, या जाणीवा, ही हुरहुर, हा ध्यास काय अर्थ। आजच्या या अविभाज्य वेळी तुझ्या डोळ्यांखाली गडद होत चाललेल्या काळ्या वर्तुळांना मला स्पर्श करू दे। पांढऱ्या पडत चाललेल्या तुझ्या केसांतून मला हात फिरवू दे। भांडी घासून राठ झालेल्या तुझ्या तळहातांवर मला ओठ ठेवू दे। तुझं डोकं माझ्या मांडीवर घेऊन मला खूप खूप रडू दे। नाही नाही अशी उठून जाऊ नकोस, अशी उठून जाऊ नकोस। अरे कुणीतरी सांगा रे, ही जी पाठमोरी चाललेली आहे ती माझी आई आहे की माझी प्रेयसी आहे? ती माझी आई आहे की माझी प्रेयसी आहे?